चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आरोग्य यंत्रणेवर लक्ष केंद्रित करा, मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना। पुढील 15 दिवस गांभीर्यानं वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवताना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या शहरात ताकदीनं काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या। आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगचं काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किट्स, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता याकडे लक्ष द्यावं। मोठ्या प्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्या प्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी। अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचं मार्गदर्शन घेण्यात यावं। गाव पातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडी सारखी यंत्रणाही सज्ज ठेवली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावं, अशा सूचनाही त्यांनी दिल्या। मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेनं राहू नये। आपण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचं काम समजावं आणि आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनाला सहकार्य करावं, या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला। कामाची विभागणी करा। मंत्रालय, मुख्यालय स्तरावर प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे, त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीनं जिल्हा स्तरावरही कामाची विभागणी केली जावी। यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं। अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्यात। औषधं तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घेतली जावी। जीवनावश्यक वस्तूंची व्याख्या लोकांसाठी आणि यंत्रणेसाठी स्पष्ट करून दिली जावी। राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे, तो पोहोचवण्याची व्यवस्था उभी करावी, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा, अजित पवार। फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असताना आणि 144 कलम लागू झालेलं असताना काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत, अशांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। अन्न, नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस, अन्न, औषध प्रशासन, नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचं पेमेंट तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली। खासगी आस्थापनांमध्ये कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचं वेतन, विशेषतः रोजंदारी कामगारांचं वेतन बंद करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं। जनजागृती वाढावी, बाळासाहेब थोरात। जनजागृती वाढल्यास या विषाणूविरुद्धचा लढा आपण यशस्वीपणे जिंकू शकू, त्यावर लक्ष देण्याची गरज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली। विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, या विषाणूचा प्रसार झोपडपट्ट्यांमध्ये होणार नाही याची विशेष काळजी घेतली जावी, असंही ते म्हणाले। ब्लड कॅम्प आयोजित करण्याची गरज, राजेश टोपे। राज्यातील रुग्णालयात रक्तसाठा पुरेसा राहावा यासाठी लोक मर्यादित स्वरूपात एकत्र येतील अशा पद्धतीनं आणि आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ब्लड कॅम्पचं आयोजन करण्याची गरज असल्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष वेधलं। जीवनावश्यक वस्तू पुरवठा सुरळीत राहावा, सुभाष देसाई। सगळ्या प्रकारचं इंधन, कच्चा माल, बेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहाव्यात। ई कॉमर्सला प्रोत्साहन देण्यात यावं, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले। मंत्री आदित्य ठाकरे यांनी CSR अंतर्गत शासनास यासंदर्भात मिळत असलेल्या सहकार्याची माहिती दिली। प्रभावी प्रशासनाची गरज, मुख्य सचिव। इफेक्टिव्ह पोलिसिंग आणि इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशनची गरज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्यक्त केली। ते म्हणाले की मंत्रालयात पॉलिसी कंट्रोल रूमची निर्मिती करण्यात आली आहे, प्रत्येकाला काम वाटून देण्यात आलं आहे, त्याप्रमाणे विभाग आणि जिल्हा स्तरावरही कामाचं आणि जबाबदारीचं वाटप व्हावं. राज्यात 144 कलम लागू झालं आहे. लॉकडाऊन आहे तरी लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी असंही ते म्हणाले. कुठल्याही जाती धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्ह्यानं ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार केला पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी अधिकारी यांना कामावर कसं येता येईल याची माहिती त्यांना दिली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या खासगी रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड तयार करता येऊ शकतील त्यांना असे वॉर्ड तयार करण्याच्या सूचना देऊन त्यांची यादी मंत्रालयात पाठवली जावी असंही ते म्हणाले.